chinimandi.com पॉडकास्ट।
शाहू साखर कारखाना शेतकऱ्यांना करत आहे ऑनलाईन मार्गदर्शन। कोरोनामुळे मोठ्या मोठ्या सभा आता बंद झालेल्या आहेत, त्यामुळे अनेक कारखान्यात कारखानदार झूम ॲप सारख्या आधुनिक तंत्राच्या सहाय्याने शेतकऱ्यांशी कनेक्ट होत आहेत। कोल्हापुरात शाहू कारखाना आपल्या शेतकऱ्यांना पुढच्या खरीप हंगामाचे मार्गदर्शन करण्यासाठी वार्षिक ऊस विकास सेमिनार झूम ॲपच्या माध्यमातून आयोजित करत आहेत। जिल्ह्यातील कागल तालुक्यात असणाऱ्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग उपकरण झूमचा वापर करत आहेत। एप्रिल आणि जूनमध्ये देशात ऊस उत्पादन करणाऱ्या राज्यात साखर कारखाने शेतकऱ्यांना त्यांच्या येणाऱ्या ऊस हंगामासाठी मार्गदर्शन करतात। कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे येथे शेतकरी 18 महिन्यांच्या ऊसासाठी आपली जमीन कसण्यास सुरुवात करतात। याशिवाय शेतीतज्ञ शेतकऱ्यांना विविध सत्रांच्या माध्यमातून मार्गदर्शन करतात, जेणेकरून ते रासायनिक उर्वरकांवरची निर्भरता कमी करण्यासाठी जैव उर्वरकाचा उपयोग करून विशेष पिकांच्या उपयोगाने आपली शेती तयार करू शकतील। शाहू सहकारी कारखान्याचे अध्यक्ष समरजित सिंग घाटगे यांनी सांगितले की एप्रिलपासून वार्षिक ऊस विकास सेमिनारची तयारी करत होते, जेव्हा कोरोनाचा फैलाव सुरू झाला होता। कारखान्याचे 16,500 शेअरधारक शेतकरी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या 100 गावात पसरलेले आहेत। साधारणपणे कारखाना 9 उपकेंद्रांमध्ये सेमिनार आयोजित करतो, पण लॉकडाऊनमुळे कारखान्याने सेमिनारसाठी अशा पद्धतीचा अवलंब केला। घाटगे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना एका जागी बोलवण्याऐवजी आम्ही झूम ॲपचा वापर करण्याचा निर्णय घेतला। कारखान्याचे कर्मचारी अशा शेतकऱ्यांच्या घरी गेले ज्यांच्या घरी लॅपटॉप किंवा LCD TV होते। अशा घरांमध्ये त्यांनी 10 ते 15 शेतकऱ्यांना झूमच्या माध्यमातून त्या बैठकीत सामावून घेण्याचा निर्णय घेतला। ID आणि पासवर्डची लिंक केवळ त्याच कर्मचाऱ्यांना कनेक्ट करणार होती जे योग्य वेळी लॉग इन होतील आणि ज्यामुळे शेतकरी सेमिनार पाहतील। पहिली बैठक 2 जूनला आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये 100 पेक्षा अधिक स्क्रीनच्या माध्यमातून लॉग इन करणारे शेतकरी उपस्थित होते। ते म्हणाले, 15 जून नंतरच्या बैठकीमध्ये अधिक उपस्थिती पाहायला मिळेल।